श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 152वा श्लोक आहे. बहुतान परी कुसरी तत्वझाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे. समर्थ म्हणतायत या जगामध्ये वागत असताना अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यांनी मनुष्याला रंगून ठेवलेलं आहे, छंद लावून ठेवलेले आहेत. कुणी आपलं बुद्धीचं चातुर्य वापरतं, कुणी आपल्या वाणीचं चातुर्य वापरतं, कुणी कुसरी, जे नाना प्रकारचे छंद आहेत, कला आहेत. 14 विद्या 64 कला म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत जगामध्ये. कुणाला कशाचा छंद आहे, कुणाला कशाचा छंद आहे, त्याच्यामध्ये तो रंगून गेलेला आहे. आयुष्य सगळं त्याच्यामध्ये चाललेलं आहे. पण त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट ही करायची राहिलीच आहे. आयुष्य संपत येतं तरी कळत नाही की आपल्याला ह्या जीवनात काय करायचं आहे. म्हणून परी पाहिजे अंतरी तो निवाडा. वस्तुतः मी कोण आहे याचा शोध घ्यायला पाहिजे. हे सगळं करत असताना मीचा शोध जर घेता आला तर खऱ्या अर्थाने त्या जीवनाला पूर्णत्व येतं. पण त्याच्याकडे बहुतेक सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आणि सर्व मंडळी नाना प्रकारच्या आपल्या अंगचं गगुण आहेत, कौशल्य आहेत, ते वाढवण्याकडे, त्यांनी जगाला मोहित करण्याकडे, आकर्षित करण्याकडे किंवा त्या आधारे मान पैसा मिळवण्याकडे, इकडं सगळ्यांचं लक्ष आहे. पण अंतरामध्ये ज्याचा निवाडा करायला पाहिजे तो केला जात नाही आहे. याचं संतांना दुःख होतं. ते म्हणतात कधी लोकांना सांगायचं, पण संतांचं सांगणं ऐकायलासुद्धा येणारी मंडळी कमी असतात. कारण संत विश्वात असून थोडे अलिप्त असतात, त्यामुळे त्या संतांचा शोध घेणं, ते काय म्हणतात ते ऐकणं हे अवघड असतं. मग ह्याच्या ठिकाणी ते म्हणतात की तो निवाडा कर, मना सार साचार ते वेगळे रे. हा सगळा जो गलबल आहे सगळ्या गोष्टींचा, त्याच्यापेक्षा जे शोधायला सांगितलेलं आहे ते त्याच्यापेक्षा अगदी वेगळे आहे. ते सगळ्याचं सारभूत आहे, सगळ्यापेक्षा वेगळं आहे. समस्तांमध्ये एक, एकमेवा द्वितीय आहे. सगळ्या विश्वाला भरून आहे, एकमेव आहे, पण ते अलिप्त आहे आणि आगळं आहे, सगळ्यापेक्षा वेगळं आहे, श्रेष्ठ आहे, शाश्वत आहे. पण त्याच्याकडे कुणी पाहत नाही आहे, त्याचं संतांना दुःख होतं. त्यामुळे अशा श्लोकांसारख्या अशा ग्रंथातून ते जागं करण्याचा प्रयत्न करतायत की बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करा, परंतु मुख्यतः हे जे करायला पाहिजे आहे ते समस्तामध्ये सार साचार ते वेगळे रे, ते जे आहे त्याचा आपल्या अंतरात निश्चय करून घ्या की हेच आम्हाला प्राप्तव्य आहे. मग ते प्राप्तव्य आहे, ध्येय आहे लक्षात ठेवून मग तुम्ही तुमचा उद्योग काय असेल तो करा, स्वधर्म कर्म. कोणी डॉक्टर असेल, कोणी प्रोफेसर असेल, कोणी गृहिणी असेल, कोणी साध्या एखादा रस्त्यावरचा झाडूमालासुद्धा असेल. जे संत आत्तापर्यंत निर्माण झाले ते बघितले आपण, तर सर्व जातीतून ते संत निर्माण झालेले आहेत. त्यांना काही फार ज्ञान होतं, अभ्यास होता असं काही नव्हतं, पण त्यांना नेमकं कळलं होतं की आपल्याला जीवनात काय करायचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यातून एक एक संत निर्माण झाला आणि त्यांनी मात्र आपल्याला जे मिळवायचं होतं ते मिळवलं. आणि त्यांना खऱ्या अर्थाने संत म्हणजे शाश्वत अमर होऊन गेलेले आहेत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, बहुतान परी केसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. जय जय रघुवीर समर्थ.